आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला 5 वर्ष पूर्ण. वाशिमच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालय नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन. सर्व पात्र लाभार्थ्यांना 3 महिन्यात मालकी हक्काचे पट्टे द्या, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. विविध महसूल विषयक बाबींचा घेतला आढावा. आणि नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. याअंतर्गत एकंदर 1902 पुरस्कार देण्यात येणार आहे. महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम इथं विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. पिंपरी चिंचवड इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा 2 न्यायालयांची स्थापना करायला तसंच न्यायाधीशांसाठीच्या पदांना मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानाअंतर्गत 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. ई नाम योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करण्यासाठी कृषी उत्पन्न पणन विकास आणि विनिमय अधिनियम 1963 सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. वर्धा जिल्ह्यात बोर मोठा प्रकल्पाची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी 231.69 कोटी रुपयांच्या तर धाम मध्यम प्रकल्पाची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी 197.27 कोटी रुपयांच्या दुरुस्तीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. फिडे महिला बुद्धिबळ विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी 3 दहशतवाद्यांना ठार मारण्यात भारतीय यंत्रणांना यश आल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत सांगितलं. ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले,
ऑपरेशन महादेव में सुलेमान उर्फे फैजल जट, अफगान और जिब्रान 3 आतंकवादी सेना, CRPF और जम्मू कश्मीर पुलिस के संयुक्त अभियान में ऑपरेशन महादेव में मारे गए. मैं सदन को और सदन के माध्यम से पूरे देश को बताना चाहता हूं, जिन्होंने बैसरन घाटी में हमारे प्रवासियों को, नागरिकों को मारा था, ये तीनों आतंकवादी ये थे और तीनों मारे गए.
लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने राबवलेल्या या ऑपरेशन महादेवमध्ये 3 जणांना अटक करण्यात आल्याचंही शहा यांनी सांगितलं. दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणाहून जप्त केलेल्या काडतुसांच्या आधारे हे दहशतवादी सापडले असून त्यांच्या घरच्यांकडून मृतदेहाची ओळख पटवल्याचंही त्यांनी सांगितलं. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतानं केलेल्या प्रत्येक कारवाईबद्दल शहा यांनी सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू होऊन आज 5 वर्ष पूर्ण झाली. देशातल्या शाळांची एक इमारत ही ओळख बदलून केवळ पुस्तक, शिक्षण, गुण आणि पाठांतर यांच्या पलीकडील ज्ञान मिळवायचा अवकाश अशी ओळख घडवण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा हा पथदर्शी आराखडा आहे. गेल्या 5 वर्षात या धोरणामुळे अधिक समावेशक, विद्यार्थी केंद्रित आणि भविष्यासाठी अनुकूल शिक्षण पद्धतीचा पाया रचला गेला आहे. सर्व राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात नवीन धोरणाचा प्रभाव दिसून येत आहे. 5 वर्षांच्या पूर्तीनिमित्त आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 आयोजन करण्यात आलं आहे. 2047 भारतात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची भूमिका महत्वाची राहणार असल्याचं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले. पीएम श्री केंद्रीय विद्यालय वाशिमच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचं उद्घाटन आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे संपन्न झालं. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, शिक्षणाधिकारी मंगल धुपे, महाविद्यालयाचे प्राचार्य जवर यांच्यासह वाशिम शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अतिरिक्त प्रभार डीन वाणिज्य आणि प्राचार्य श्रीनिकेतन महाविद्यालय डॉ मेधा कानेटकर यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि अंमलबजावणीबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे जे आपल्याकडे लागू झालेलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक वैचारिक परिवर्तनाची लाट आलेली आहे. आज या धोरणाला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 5 वर्षांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांमध्ये होणारा जो बदल आहे, क्लासरूम मध्ये शिकवल्या जाणाऱ्या भारतीय ज्ञान परंपरा या विषयामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचं एक दर्शन तर होतच आहे, पण भारत हा किती महान आणि किती प्रगत होता याबद्दलचीही माहिती मिळते आहे. त्याचबरोबर ती विषयाचं सखोल ज्ञान प्राप्त होण्याकरता म्हणून विषयानुरूप विषयावरती आधारित असे अभ्यासक्रम तयार करण्यात आलेले आहेत. त्याचाही विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती उपयोग होणार आहे.
आदिवासी विकास विभागाअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीनं वितरित करावा, त्याबाबतच्या मागणीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पात्र आणि निकषात बसणाऱ्या सर्व अतिक्रमणधारक नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचे शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यात सन 2011 पूर्वीच्या अशा सर्व अतिक्रमणधारकांना येत्या 3 महिन्यात पट्टे वाटप करा. पट्टे वाटपाबाबत शासन निर्णयात काही दुरुस्ती असल्यास करून देऊ असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्र्यांनी महसूल विषयक विविध कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पालकमंत्री डॉ पंकज भोयर उपस्थित होते. जमिनीचे शर्तभंग, नजूल जमीन फ्री होल्ड करण्याची प्रकरणे तातडीने निकाली काढा, अशा प्रकरणात संबंधित जमीनधारकांकडे महसूल कर्मचाऱ्यांना पाठवून कागदपत्रांची पूर्तता करून द्या आणि त्यांचे पट्टे वितरित करा. सिंधी समाजाच्या नागरिकांना पट्टे वाटपाचा शासन निर्णय निर्गमित करण्याचा आला आहे. या समाजबांधवांच्या विशेष शिबिरांचं आयोजन करून पट्टे वाटप करण्याचे निर्देश बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले. नागपूरसह भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात देखील आज मुसळधार पावसाचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिला आहे. याशिवाय उद्या संपूर्ण विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान राहणार असल्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान गोंदिया जिल्ह्यात रात्री दमदार पाऊस बरसला असल्याने आणि अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस येत असल्याने गोंदिया जिल्ह्यातील नदी नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. देवरी तालुक्याच्या मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या शिरपूर हा धरण सिंचनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा धरण असून तुडुंब भरला आहे. यामुळे पाणी पातळीत नियंत्रित ठेवण्याकरिता धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून 2231 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाद्वारे देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आज साजरा केला जात आहे. दरवर्षी 29 जुलै रोजी हा दिवस जागतिक स्तरावर वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन करण्यासाठी आणि जगभरातल्या संवर्धन प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी साजरा केला जातो. वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. वाघाचं संरक्षण म्हणजे निसर्गाचं संतुलन टिकवणं आणि जीवनाचं खऱ्या अर्थानं रक्षण करणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त महाराष्ट्र वन मुख्यालय प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय वनभवन नागपूर इथं अर्पण स्वयंसेवक रक्तपेढी व येस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर यांचे सौजन्याने रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. राजकीय विरोधकांचे खचीकरण करण्यासाठी सरकार जसा ईडीचा वापर करतो तसाच वापर जणू सुरक्षा कायद्याचाही होऊ शकतो अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. जो व्यक्ती सरकारविरोधात भूमिका मांडेल त्याला अर्बन नक्षलवादी ठरवलं जाईल. त्यामुळे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार या कायद्याच्या माध्यमातून करीत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या या कायद्याला विरोध आहे असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून बोनस द्यावा, मुबलक प्रमाणात खतं उपलब्ध करून द्यावीत इत्यादी मागण्याही त्यांनी केल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समृद्ध पंचायतराज आणि अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला 5 वर्ष पूर्ण. वाशिमच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालय नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दुरुस्त प्रणालीद्वारे उद्घाटन. सर्वपात्र लाभार्थ्यांना 3 महिन्यात मालकी हक्काचे पट्टे द्या, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. विविध महसूल विषयक बाबींचा घेतला आढावा आणि नागपूरसह भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातम्या थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होतील. नमस्कार.